पहिले शमुएल अध्याय 16. मग परमेश्वराने शमुएलाला सांगितले की मी इस्रायलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्याच्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल, इशाय बेथलहेमी याच्याकडे मी तुला पाठवतो, कारण मी त्याच्या एका मुलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे. तेव्हा शमुएल म्हणाला, मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील. मग परमेश्वर म्हणाला, एक कालवड आपल्या बरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण. त्या यज्ञास इशायाला बोलो, नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन आणि जो मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी अभिषेक कर. तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुएलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीत त्यास भेटायस आले व त्यांनी त्यास विचारले, तुम्ही शांतीनेच आला आहात ना? त्याने म्हटले, शांतीने, मी परमेश्वरास यज्ञ अर्पण करायस आलो आहे. मज बरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा. त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले. ते आले तेव्हा असे झाले की त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, परमेश्वराचा अभिषेक निसंशय हाच आहे. परंतु परमेश्वराने शमुएलाला म्हटले की त्याच्या रूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्यास नाकारले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही, कारण की मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो. मग इशायाने अबिनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुएला पुढे चालविले. परंतु शमुएलाने म्हटले, यालाही परमेश्वराने निवडले नाही. मग इशायाने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुएलाने म्हटले, यालाही परमेश्वराने निवडले नाही. असे इशायाने आपल्या 7 पुत्रांना शमुएला पुढे चालविले. परंतु शमुएलाने इशायाला म्हटले, यापैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही. तेव्हा शमुएलाने इशायाला म्हटले, तुझे सर्व पुत्र आले आहेत का? मग तो म्हणाला, आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे, तो मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमुएलाने त्यास म्हटले, त्याला येथे बोलावून आण, त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही. मग त्याने त्यास बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठून याला अभिषेक कर, कारण हाच तू आहे. मग शमुएलाने तेलाचे शिंग घेऊन त्याच्या भावांमध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दाविदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुएल उठून रामा येथे गेला. मग परमेश्वराच्या आत्म्याने शौलाला सोडले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्यास त्रास करू लागला. तेव्हा शौलाचे चाकर त्यास म्हणाले, आता पहा, देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हास त्रास देतो आहे. आपण वीणा वाजवणारा निपुण असा एक पुरुष शोधू, तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्या समोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा देवाकडून दुरात्मा तुम्हास त्रास देऊ लागेल तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुम्हास बरे वाटेल. मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, जा, चांगला वाजवणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा. मग चाकरातून एका तरुणाने उत्तर दिले की, पहा, वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ पुरुष व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पाहिला आहे, तो इशाया बेथलेहेमी याचा पुत्र आहे. मग शौलाने इशायाजवळ दूत पाठवून म्हटले की, तुझा पुत्र दाविद जो मेंढरे राखीत असतो त्यास मजपाशी पाठवावे. तेव्हा इशायाने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुदला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठविले. दावीद शौलाजवळ येऊन त्या समोर उभा राहिला तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्रवाहक झाला. मग शौलाने इशयाजवळ निरोप पाठवून सांगितले, मी तुला विनंती करतो की आता दाविदाला माझ्याजवळ राहू दे, कारण त्याच्यावर माझी कृपादृष्टी झाली आहे. मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे तेव्हा दाविदाने वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवी, मग शौल शांत होऊन परा होई व तो दुष्ट आत्मा त्यास सोडून जाई.